chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना ऊस थकबाकी भागवण्याचे आदेश। उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना अजूनही ऊस थकबाकी मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे। कारखान्यांसाठी ऊस थकबाकी हा एक खेळ असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे। यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यांच्या मागणीनुसार बुलंदशहरच्या ऊस अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ऊस थकबाकी भागवण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत। शेतकऱ्यांचे जवळपास 100 करोड रुपये देणं बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। ऊस शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांना DCO यांनी थकबाकी न दिल्यास कडक कारवाई केली जाईल अशी नोटीस दिली आहे। ऊस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार वेव साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे 36.52 करोड, अनुप शहर साखर कारखान्याकडून 14.25 करोड, सिंभावली कारखान्याकडून 25.29 करोड आणि ब्रजनाथपूर कारखान्याकडून 24.32 करोड इतकी थकबाकी देय आहे।